संक्षालनाय हरिधाम विभूतये लोकत्रयस्य मदनाय धूर्जटे कात्यायनी वदनतः शनैशनैर् निर्यन्ति शुभ्र हसितानि पान्तु नः
शुभ्रोऽपि राग कृदनङ्ग वैरिणो हासः पुराणः सुदृशः पुनातुनः
चेतोहरोऽपि अतिजुगुप्सितो भवेत् सर्वोऽपि जीवकलयाय या विना सावर्ण्यतां कथमभारचारुता पीयूषसिन्धुः अखिलेन्द्रसुन्दरी
शक्नुमः तां किं पुनः सकलदेवसुन्दरी लोकाक्षिपारण तनुप्रभामु माम्
पयोदपटलस्य सान्द्रता सूर्यात्मजोर्मिचयनिम्नतुङ्गता काला हि भूमिपतिदीर्घता चति केशेषु भर्गभवनेश्वरित्रयम्
मृतांशुमण्डलम् कोवान कीर्तयति लोष्टपिण्डकम् लोके निकृष्टम् इह मानवीमुखात्
मर्त्य भुवनस्थ दीर्घिका पङ्केरुहाणि वदनाय ते बलिं नो चेत् कथं भवति सौरभं महद्भिन्ने सुमेभ्य पुरुकेशिते मुखे
मनोरथिः लोकाधिराज्ञि तव वक्त्र सौरभे लोकाधिराज मनसस्तु सम्मदः
भाषतां तव सवितृचारुता यस्यास्मि तस्य धवलद्युतिर्लवः यस्याशरीररुचिसिन्धुवीचयः शम्पालताः पृथुलदीप्तिभूमयः
विलस शुचिषामि धेहे ये तु व्यधायिषत तेन पृष्ठतो हन्तैषु कापीतिमिरच्छटा भवेत्
वारदावलि रुचिर्मुखस्य किं संफुल्लता वरधियः किमूर्मिका संतोषपादप सुमंधुशंकर प्रेमस्वरूपमुत देवि ते स्मितम्
विभक्त तेजसा नेत्रेण के विषमनेत्र वल्लभे पंकेरुहंक उपमाति पंडितः
श्रीकर्ण एष तवलोचनाञ्जलि भान्त्या तया दयितया प्रबोधितः एतं सवित्री मम कञ्चनस्तव श्रुत्वा तनोतु भरधावने श्रियम्
तमस्य चक्षुषः त्वन्नासिका पुरहरस्य चक्षुषः संस्तम्भिनी भवति चित्रमम्बिके
प्रवाल नवपल्लवादितः पीयूषसार भरणगुणाधिकः गोत्रस्य पुत्री शिवचित्तरञ्जकः श्रेष्ठो नितान्तम् अधराधरोपिते
अपहारिके निःशेषबन्धद मनस्य धूर्जटे बन्धाय भद्रचरिते बभूवतुः
हस्ताब्जयोस्तव मृदुत्वमद्भुतम् गृह्णाति ये सदयमेव धूर्जटिः अत्यद्भुतं जननिधार्ढ्यमेतयोः शुम्भादिदर्प विलयो ययोरभूत्
सहस्रशः एतेषु कश्चन गजाननः कृति गायन्ति यं सकलदायि सत्करम्
व ಭವನ್ನಾಭಿಕೂಪಪದಿತಾಂ ದೃಶಂ ಪ್ರಭೋರ್ ನೇತುಂ ವಿನಿರ್ಮಲ ಗುಣೇ ಪುನಸ್ತಟಂ ಸೌಮ್ಯತ್ವದೀಯ ಹೃದಯ ಪ್ರಸಾರಿತಃ ಪಾಶ ಸವಿತ್ರಿ ತವ ರೂಪರಾಜಿಕಾ
ವಿದೋ ನ ವಿಸ್ಮಯಃ ಪ್ರಾಜ್ಞೈರ್ಹಿ ಸುಂದರಿ ಪುರತ್ರಯ ದ್ವಿಷಃ ತ್ವಂ ದೇಹಿನೀ ತ್ರಿಭುವನೇನ ಗೀಯಸೆ
ಹೃದಾದ್ವಿಗಲಿತಃ ಕಟೀಶಿಲಾ ಭಂಗಾತ್ ಪುನಃ ಪತತಿ ಕಿಂ ವಿಧಾಕೃತಃ ಕಾಂತೋರು ಯುಗ್ಮಂ ಇಷತಃ ಸವಿತ್ರಿತೇ ಭಾವಾರಿಪೂರ ಇಭ ಶುಂಧಯೋ ಸಮಃ ಪುಷ್ಪಾಸ್ತ್ರಶಾಸನ ನಿಶಾಂತರಾಗ್ನಿತೆ ಲೋಕತ್ರಯಸ್ಥ ಖಲಕಂಪನಂ ಬಲಂ ಶ್ರೋಣೀಭರೇಣ ಗಮನೆ ಕಿಲ ಶ್ರಮಂ ಪ್ರಾಪ್ನೋಷಿಕೇನ ತವ ತತ್ವಮುಚ್ಯತಾ
ಪಾದ ಕಮಲಾಂತ ಗಾಯಿನಿ ಕಂತು
ಪ್ರಶಾಸನ ನಿಶಾಂತ ನಾಯಿಕಾ ಅಂಗೀಕರೋತು ಲಲಿತಾಯ ಮಾಕೃತೀರ್ ಗೌರೀ ಕವೇ ಚರಣ ಕಂಚ ಸೇವಿನಃ